आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद. वित्तीय वर्ष 2025-26 राज्याचा 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा मंजूर. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही. मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू आणि राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा. कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करा अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिली आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 167 बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचा 2025-26 या वित्तीय वर्षाचा 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल मागू नका. हे वारंवार सांगितलं तरी बँका सिबिल मागतात, त्यावर आजच्या बैठकीतच तातडीनं तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकांवर शासनानं FIR पण केले आहेत. रिझर्व्ह बँकेनं सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर एखादी बँक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घ्यावा अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी बँकांना तंबी दिली. कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदा दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. महामुंबई क्षेत्रातही कर्जपुरवठा वाढवण्यावर भर द्यावा, या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी आहेत असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. यंदा चांगला पावसाळा होईल असा अंदाज आहे, त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल अशी ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली तर खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा कोकाटे यांनी दिला. नाशिक जिल्ह्यात यंदा 6,44,000 हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीसाठी प्रस्तावित आहे, त्यासंदर्भात कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या घडी पुस्तिकेचं प्रकाशन तसंच व्हॉट्सअप चॅनलचं उद्घाटनही कोकाटे यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाणांची माहिती देण्यासाठी येत्या 29 मेपासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या 723 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे 65,000 गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना यासंदर्भात प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण देईल. जिल्हा पातळीवर या पथकाच्या दररोज 3 बैठका होतील असं त्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रामुळे सुमारे 99% रोजगार मिळतो आणि अन्न सुरक्षेचा पाया घातला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित कृषी समृद्ध किसान असं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. 2023-24 या वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन 557 लाख टन झालं, ते 2024-25 या वर्षात 1,664 लाख टनापर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे येत्या 25 मे रोजी देश विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 122वा भाग असेल. श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात. तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय गव्ह ऍपद्वारेही आपल्या सूचना 23 मेपर्यंत पाठवता येतील. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल इथं तर ठाणे शहरात कोट नाका इथून तिरंगा रॅली काढली होती. लातूर जिल्ह्यातही ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत माजी सैनिकांसह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया.
हे जे आता ऑपरेशन सिंदूर चालू आहे, एकदम चांगलं केलेलं आहे. कारण की पाकिस्तानला ही धडा शिकवायलाच पाहिजे होता. हे जे सारखं त्यांनी काश्मीर काश्मीर करतात, हे काश्मीर टोटल भारताचं आहे. आणि हे सारखं युद्ध बॉम्ब टाकणं तात्काळ एवढे घडलेले आहेत की त्यांना एक प्रकार धडा शिकवणं गरजेचं होताच. आणि तो ऑपरेशन सिंदूर मार्क होत आहे, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर असं वाटतं की एकदम चांगलं आहे.
ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले. यातील दोन गोष्टी अतिशय सुंदर होत्या. एक तर त्याला दिलेलं ऑपरेशन सिंदूर हे नाव, कारण त्या सिंदूरची किंमत खूप मोठी आहे, आणि त्या ऑपरेशन सिंदूरचं भारतीय लष्करातील दोन महिलांनी केलेलं प्रतिपादन की भारतीय स्त्री शक्ती ही कुठेही कमी नाही, हे दोन्ही प्रतिकात्मक गोष्टी अतिशय सुंदर होत्या, अतिशय मनाला भावणाऱ्या होत्या.
पाकिस्तानच्या अशा खोड्या करण्यामुळे त्यांना जे धडा शिकवलाय आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी, संरक्षण मंत्र्यांनी, आणि ऑपरेशन सिंदूर जे लीड करणाऱ्या होत्या यांनी एकदम त्यांना बरोबर धडा शिकवलेला आहे.
ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रामुख्याने सहभागी झालेल्या दोन महिला सोफिया कुरेशी व व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती संपूर्ण जनतेला आणि प्रसार माध्यमांना दिली. ज्या भारतीय स्त्री शक्तीला अतिरेक्यांनी दुर्बल म्हणून हिणवलं, त्याच स्त्री शक्तीने तिच्या पराक्रमाने उत्तर दिलं हे मला एक स्त्री म्हणून खूप अभिमानाचं वाटतं. भारतीय स्त्री म्हणून मला त्याचा निश्चितच अभिमान आहे. भारतीय स्त्री शक्ती, भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, मी सगळ्यांना शतशः वंदन करते. धर्मो रक्षती रक्षिता असं वाटतं मला.
धुळे शहरात आणि शिरपूर इथं, जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात, यवतमाळ जिल्ह्यात पुसद इथं तिरंगा रॅली निघाली होती. कोल्हापुरातले माजी सेना अधिकारी कर्नल अमरसिंह सावंत यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं,
आपण ज्या प्रकारे आपल्या डिफेन्स फोर्सेस मोबालाइज केल्या आणि दाखवले तरी काही आपण करणार आहोत, आणि एक सडनली एक सरप्राईज असं दिलं, त्यांनी कुठल्याही ऑपरेशनच्या मध्ये महत्वाचा मुद्दा असतो सरप्राईज, स्विफ्टनेस, सिक्रेसी आणि मोबिलिटी. तर ह्या गोष्टी सगळ्यात आपण काटेकोरपणानं पाळल्या आणि एक झटका असा पाकिस्तानला दिला की ते आयुष्यात केव्हाही विसरणार नाही.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रत्नागिरीजवळ जगबुडी नदीत कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज दिले. मुंबईत आरोग्य भवन इथं उच्चस्तरीय बैठक झाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत समावेश करण्याचा, त्यांच्या वेतनवाढीचा, तसंच स्वच्छता आणि आरोग्यदायी अभियान ही योजना सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा. 17 ठिकाणी कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करावं. क्षयरोगमुक्त पंचायत आणि तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरू करावं. अशा सूचनाही आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर कोणत्याही पातळीवर चर्चा झालेली नाही असं बीसीसीआय अर्थात भारतीय नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. आशियाई चषक महिला आणि पुरुषांच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला कळवला असल्याच्या बातम्या याआधी पुढे आल्या होत्या. त्या सर्व निव्वळ तर्क आणि काल्पनिक असल्याचं सैकिया यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 287 अंकांची घसरण झाली आणि तो 82,043 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 83 अंकांची घसरण नोंदवत 24,936 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष 2025-26 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. 20 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात आजपासून येत्या रविवारी 25 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 21 तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सीबीएलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद. वित्तीय वर्ष 2025-26 राज्याचा 24,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा मंजूर. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही. मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू आणि राज्यात येत्या रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05. आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.